फिलिपी करास पत्र अध्याय 4. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुमाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. प्रियजन हो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर रहा. मी युदियेला विनंती करीतो व संतुखेला विनंती करीतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एकचित्त व्हा. आणि माझ्या जोडीच्या हे खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनंती करीतो की ह्या ज्या स्त्रियांनी सुवर्तेच्या कामी मजबरोबर श्रम केले त्यांना सहाय्य कर. तसेच क्लेमेत व ज्यांची नावे जीवनी पुस्तकात आहेत असे माझे बाकीचे सहकारी यांनाही कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो. प्रभू जवळ आहे. कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. बंधुजन हो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे ऐकले पाहिले ते आचारा, म्हणजे शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची मजविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हा संधी नव्हती. मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन तीत तृप्त राहण्यास शिकलो आहे. अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्न तृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे ह्याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. फिलिप्पीकरांनो, तुम्हासही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासेदोनियाहून निघालो. तेव्हा फक्त तुम्हापासून कोणत्याही मंडळीने मजबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलनिकांत होतो तेव्हाच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही, दोनदा पैसे पाठविले. मी दानाची इच्छा धरितो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरितो. मला पाहिजे ते सर्व माझ्याजवळ आहे आणि अधिकही आहे. तुम्हापासून आलेले दान एपफ्रदिताच्या हातून मिळाल्याने मला भरपूर झाले. ते जसा काय सुगंध, जसा काय देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवील. आपला देव पिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. सर्व पवित्र जन व विशेषे करून कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असू.